नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां दिल्लींतल्या राय पिथोरा संस्कृतीक संकुलांत भगवान बुद्ध, प्रकाश आनी कमळ जागृत व्यक्तीचे अवशेश संबंदीत पवित्र पी प्रहवा अवशेशांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचें उक्तावण करतले. मोदी हांणी म्हणला की हे प्रदर्शन भगवान बुद्धांच्या विचारांक अधिक लोकप्रिय करपाच्या तांच्या सरकाराच्या वचनबद्धते प्रमाण आसा. हे देशातले तरुण आणि त्यांच्या समृद्ध संस्कृतीमधलं बंद अधिक दृढ करपाचो प्रयत्न असा. पी प्रहवाचे प्रामाणिक अवशेष आणि पुरातत्वीय साहित्य राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली आणि भारतीय संग्रहालय कोलकाता हांच्या संग्रहात जतन केला. या अवशेषांच्या परतफेडी खातीर काम करपी प्रत्येकाचे ताणी कौतुक केले. भारत दहशतवादापासून स्वतःचे रक्षण करपाचो आपलो अधिकार वापरतलो आणि भारत आपले संरक्षण कसे करता हाचेर कोणूच हुकूम लावूक शकना असे चेन्नईत झाल्या शास्त्र 2026 IIT मद्रास टेक्नो एंटरटेनमेंट फेस्टच्या उक्तावणा वेळार उलयताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी सांगले. भारत स्वतःचे रक्षण करपाक आवश्यक आशिल्ले सगळे कितें ते करतलो असे ताणी सांगले.
A country decides that they will deliberately, persistently, unrepentantly continue with terrorism. We have a right to defend our people against terrorism. We will exercise that. How we exercise that right is up to us. As I said, a lot of it is goodwill. Many years ago, we agreed water sharing arrangement because the belief, the underpinning of that was, it was a gesture of goodwill because for good neighborliness, we were doing it.
परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या शेजारी पहिली धोरणाची रूपरेषा मांडली आणि भर दिलो की नवी दिल्लीक दुश्मनकाय शेजाऱ्याकडच्यान जावपी दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करपाचो अधिकार असा. ताणी म्हणले की सतत सीमेपलतडच्यान जावपी दहशतवाद सद्भावना कमकुवत करता आणि उदक वाटप व्यवस्था सारखे फायदे रद्द करता कारण सहकार्य हिंसाचारासहित एकत्र राहूक शकना. भारताचो व्यापक दृष्टिकोन स्पष्ट करताना जयशंकर हांणी वसुधैव कुटुंबकमचो उल्लेख केलो. भारतीय परराष्ट्र धोरण जगाक एक कुटुंब म्हणून पळयता आणि राष्ट्रीय शक्ती आणि भागीदारीवरवी समस्या सोडवपाचे लक्ष केंद्रित करता असे त्यांनी म्हणले.
ओव्हरऑल नेबरहूड पॉलिसी, मोस्ट ऑफ आर नेबर्स रिअलायझेशन दॅट इंडियाज ग्रोथ इज टुडे अ लिफ्टिंग टाइम. इंडिया ग्रोज, ऑल आर नेबर्स विल ग्रो विथ अस, दे विल हॅव मेनी मोर ऑपॉर्च्युनिटीज. आय थिंक दॅट इन अ सेन्स इज द मेसेज विच आय ऑल्सो टूक टू बांगलादेश अँड दे आर राईट नाव हेडिंग फॉर देअर इलेक्शन. वी विश दम वेल इन दॅट इलेक्शन. वी होप दॅट वन्स थिंग सेटल डाऊन, एज आय सेड, द सेन्स ऑफ नेबरलीनेस इन दिस रिजन विल ग्रो.
इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीमच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत केंद्रान 22 नवीन प्रस्तावांक मंजुरी दिल्या, जातून 41,863 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असा. या मंजुरी मदीं मोबायल मॅन्युफॅक्चरिंग, टेलिकॉम, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, स्ट्रॅटेजीक इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटीव आणि IT हार्डवेअर सयत 11 लक्ष विभाग उत्पादनां आसपावतात. या प्रकल्पाक लागून 2,58,000 कोटी रुपयांचे उत्पादन आणि सुमार 34,000 थेट रोजगार निर्माण जावपाची अपेक्षा असा. हेवेळार उलयताना इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळे की व्हड सुदारणांची अंमलबजावणी आणि अंमलबजावणीक गती दिवप हे मोदी सरकाराचे प्रमुख वैशिष्ट्य असा. ताणी इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स उत्पादकांक डिझायन टीम स्थापन करपाक प्रोत्साहित केले, विशेषत एका सामान्य डिझायन इकोसिस्टमाची गरज अधोरेखित केली. वैष्णव हांणी उद्योगांक थळाव्या सोर्सिंगाचे लक्ष केंद्रित करपाचो आणि जागतिक स्पर्धात्मकता सुनिश्चित करपाक उच्च दर्जाची मानका राखपाचो सल्लो दिलो.
आज बुलेट ट्रेन के प्रोजेक्ट में बहुत बड़ा एक माइलस्टोन अचीव हुआ है.
इन दिस बुलेट ट्रेन प्रोजेक्ट अ बिग माइलस्टोन हैज बीन अचीव्ड, व्हिच इज द ब्रेक थ्रू ऑफ माउंटेन टनल 5. देयर आर अ टोटल ऑफ 7 टनल्स इन द बुलेट ट्रेन प्रोजेक्ट एंड देयर इज वन अंडरसी टनल एज वेल. देयर आर ओवरऑल 12 स्टेशंस इन दिस स्टेशंस एंड 3 डिपोस विल बी मेड. दिस इज अ बिग टेक्नोलॉजिकल अचीवमेंट.
ये एक टेक्नोलॉजिकल बहुत बड़ा अचीवमेंट.
भारतीय हवामान विभागान आज दिल्ली, हरियाणा, पंजाब, ओडिशा, राजस्थान आणि चंदीगडात दाट ते खूप दाट धुक्याची शक्यता उक्तायल्या. हवामान संस्थेन मुखावेले 3 दीस बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद हांगा दाट धुक्याची शक्यताय सांगल्या. भारतीय बायलांच्या हॉकी पंगडाचे मुखेल प्रशिक्षक म्हणून शॉड मराईन हांची नेमणूक झाल्या. ही घोषणा आज हॉकी इंडियान केली. या डच प्रशिक्षकांनी भारतीय बायलांच्या पंगडाक 2020 झाल्या टोकियो ऑलिम्पिक्सांत ऐतिहासिक 4थ्या क्रमांकाचेर पावयल्ले. तेलंगणाच्या हैदराबादात 8 ते 14 मार्च या काळात जावपी FIH हॉकी बायलांच्या विश्वचषक पात्रताय सर्ती खातीर भारतीय पंगडाचे प्रशिक्षण हे मराईन हांचे फुडले पहिले आवाहन आसतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.